आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवरच्या पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्र सरकारची मंजुरी। देशात कोळसा, गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय। युद्धाच्या परिणामांबाबत सावध पवित्रा। आसाम, केरळम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। इराणला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशावर 50% आयात शुल्क लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवाई यांचं निधन। यंदाच्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली। त्यासाठी 41,533 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात 4,317 कोटी रुपयांची वाढ केली आहे।
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने कोविड हो चाहे वेस्ट एशिया में कॉन्फ्लिक्ट हो, किसान भाइयों के लिए हमेशा एक तरीके से सेफ्टी शील्ड बन के खड़े हुए और किसी भी तरह के फर्टिलाइजर में अप्स एंड डाउन्स जो भी आए कभी उसका प्रभाव हमारे किसानों पे पड़ने नहीं दिया है।
त्याबरोबर सरकार ने आज 41 किलोमीटर च्या जयपूर मेट्रो च्या प्रल्हादपूर ते तोडीमोड्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली। HPCL राजस्थान रिफायनरी लिमिटेड म्हणजेच HRRL प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला तसंच अरुणाचल प्रदेशातल्या कमला जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी 26,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळ समितीनं मान्यता दिली। इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल दरम्यान तात्पुरत्या युद्धबंदीचं भारतानं स्वागत केलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं की पश्चिम आशियात शाश्वत शांतता नांदावी अशी भारताची भूमिका आहे। आता होर्मुझमधून जलवाहतूक सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।
भारत हमेशा से ही शांति के पक्ष में रहा है। हम शांति के हर पहल का स्वागत करते हैं। हम आशा करते हैं कि पश्चिम एशिया की यह पहल यूक्रेन में भी शांति बहाल करने के प्रयासों को प्रोत्साहित करेगा।
पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमध्ये देशाच्या कोळसा खाणींमध्ये आणि वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव कुमार कास्सी यांनी सांगितलं। कोळशाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचा नियमित पुरवठा होत असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी यावेळी दिली। देशात जहाज आणि जलवाहतूक सुरळीत सुरू असून कुठेही जहाजांची कोंडी झालेली नसल्याचं बंदरे आणि जलवाहतूक मंत्रालयाचे सहसचिव मुकेश मंगल यांनी सांगितलं। पोलाद क्षेत्रानं गेल्या आर्थिक वर्षात दमदार कामगिरी केल्याचं पोलाद मंत्रालयानं म्हटलं आहे। मजबूत देशांतर्गत मागणी आणि वेगानं सुधारणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे उत्पादन, खप आणि निर्यातीत मोठी वाढ झाल्याचं मंत्रालयानं सांगितलं। मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2025-26 या आर्थिक वर्षात देशातलं कच्च्या पोलादाचं उत्पादन वार्षिक 10.7% वाढलं तर तयार पोलादाच्या निर्यातीत 35.9% वाढ झाली तसंच आयातीत 31.7% घट झाली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पुढच्या 2 महिन्यांसाठी कोणताही बदल केला नसून तो 5.25% इतका कायम ठेवला आहे। मुंबईत बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.6% तर चालू आर्थिक वर्षात हा दर 6.9% राहील अशी शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे। चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर 4.6% असेल असाही रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशाच्या आर्थिक वृद्धीदरावर विपरीत परिणाम होईल असं मत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मांडलं आहे। या संघर्षावर विट अँड वॉच अशी भूमिका घेतानाच तिकडच्या परिस्थितीबाबत सजग राहून संभाव्य आव्हानांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतल्याचं गव्हर्नर म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून पूर्वीपेक्षा परिस्थिती अधिक चांगली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. युद्धाच्या काळात सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळे युद्धाचा परिणाम कमी व्हायला मदत झाल्याचंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आसाम, केरळम आणि पुद्दुचेरीमध्ये उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केरळममध्ये मतदानादरम्यान सर्व नियमांचं कसोशीनं पालन करण्याच्या सूचना आयोगानं दिल्या आहेत. आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानासाठी उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पुद्दुचेरीमध्ये उष्णतेची लाट असल्यानं मतदारांना मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तसंच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भवानीपूर इथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बंगाल विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हाव्या यासाठी भाजपानं आज निवडणूक आयोगाकडे तशी मागणी केली. केंद्रीय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेऊन यावर चर्चा केली. यादृष्टीनं पुरेशी काळजी घेण्यात आल्याचं आयोगानं सांगितलं. कर्नाटकातल्या बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण विधानसभा जागांसाठी तसंच त्रिपुरातल्या धरमनगर इथं उद्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. गोव्यातल्या फोंडा विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं रद्दबातल ठरवली आहे. इराणला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांवर 50% आयात शुल्क लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे धोरण तातडीनं लागू करणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणबरोबरच युद्धविरामाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 2,946 अंकांची वाढ झाली आणि तो 77,563 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 874 अंकांची वाढ नोंदवत 23,997 अंकांवर बंद झाला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवाई यांचं आज नोएडा इथल्या रुग्णालयात निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. उत्तर प्रदेशातल्या मेरठ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी सलग 3 वेळा केलं. 2004 ते 2016 या काळात त्या छत्तीसगडमधून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, परिवहन, नगरविकास अशा विविध खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं. काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या त्या सदस्य होत्या. नोएडामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोहसिना किडवाई यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवरच्या पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्र सरकारची मंजुरी. देशात कोळसा, गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. युद्धाच्या परिणामांबाबत सावध पवित्रा. आसाम, केरळम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज. इराणला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांवर 50% आयात शुल्क लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवाई यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.